नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत रोहित शर्माला विश्रांती, जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार. आता सविस्तर बातम्या. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यातले सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा, तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना या निर्णयांबाबत माहिती दिली.
कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्यातनं या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील. मंत्रालयामध्ये येणारे 70% तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात, त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 220 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी सरकार जमा झालेल्या सुमारे 4849 एकर आकारी पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाचं कामकाज ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेट स्वरुपात करण्याचं सूतोवाच या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले,
मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितलं की मला 1-2 दिवस द्या, पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,
हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजूनही मोबाईल जप्त केला, या मोबाईलमध्ये काय काय कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीनं जाहीर केलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रीपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली.
एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन राहिलेले जे काही आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन विशेष तपास पथक एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. या पथकांनी काल 2 बैठका घेऊन तसंच बीड, केज, मस्साजोग अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधितांची चौकशी केली. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाला कालपासून पुणे इथं सुरुवात झाली. यात देशभरातून 600 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम 370 हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे शहा यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले,
मित्र धारा 370 समाप्त होने के बाद आतंकवादी घटनाओं में 70% से ज्यादा कमी हुई है. वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक. 2018 में 2100 घटनाएं पथराव की हुई थी. 2024 में एक भी घटना पथराव की नहीं हुई है.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अथलीट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि सांगलीचा पॅरा अथलीट सचिन खिल्लारीसह 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नेमबाजीच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्यासह 3 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला असून दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि अॅथलीट सुचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक शेतीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात बोलत होते. या परिसरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनही चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं. शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले,
लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली विद्यार्थ्याला, त्याची अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं, पण माध्यमिक स्तरावर म्हणजे 8वीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीनं करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळे यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून आज आणि उद्या अशा 2 भागात सकाळी 11:30 प्रसारित केली जाणार आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं खेळवला जात आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देऊन जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार काल जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या मानवसेवा तीर्थसंस्थेचे नरेंद्र पाटील यांना डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार तर बीड जिल्ह्यातल्या संत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती हरिभक्तपरायण राधाताई सानप यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्या 4 तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेचा आज समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं आयोजित केलेल्या विद्वत सभेचं श्रीमंत अमरजित राजे बारगळ यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या 59व्या अधिवेशनाचं काल लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. 3 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात आज शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या अभियानांतर्गत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल विद्यापीठ वाचत आहे हा उपक्रम राबवण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्ती सरकार अनुकूल आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत रोहित शर्माला विश्रांती, जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.